आजचे दैनिक सुभक्ती परबोध 15 जून. कधी न संपणारा मधुचंद्र. नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. यशया 62 अध्याय वचन 5. जेव्हा देव त्याच्या लोकांचे कल्याण करतो तेव्हा ते असे नसते की एखादा न्यायाधीश नाखुशीने त्याला घृणा वाटणाऱ्या गुन्हेगाराला नाईलाजाने दया दाखवत आहे. ते असे असते जसे नवरा मुलगा त्याच्या नवरीला आपुलकी दाखवत असतो. कधी कधी आपण चेष्टा करत विवाहाबाबत म्हणतो की मधुचंद्र आता संपला आहे. याचे कारण आपल्याला मर्यादा आहेत. आपण मधुचंद्राचा अग्नी आणि जिवाळा टिकवून ठेवू शकत नाही. पण देव म्हणतो की त्याचा त्याच्या लोकांकरिताचा आनंद एखाद्या नवऱ्या मुलाचा त्याच्या नवरीवरील आनंदाप्रमाणे आहे. याचा अर्थ असा नाही की ते त्या प्रकारे सुरू होते आणि कालांतराने त्याच्यात घट होत जाते. तो मधुचंद्र असलेला अग्नी सुख, जोम, उत्साह आणि आनंद याबद्दल बोलत आहे. तो आपल्या मनाला हे सांगू पाहतो की जेव्हा देव आपल्यासाठी पूर्ण मनाने हर्ष करीतो तेव्हा त्याचा अर्थ काय आहे. यिर्मयाह 32 अध्याय वचन 41. मी त्यांच्याविषयी आनंद पाहून त्यांचे कल्याण करेन व मी मनापासून जीवाभावाने त्यांची या देशात खरोखर लागवड करेन. सफन्या 3 अध्याय वचन 17. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझ्याविषयी आनंद उत्सव करेल. त्याचे प्रेम स्थिर राहील. त्याच्याविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. देवाचा मधुचंद्र कधीच संपत नाही. त्याचे सामर्थ्य आणि ज्ञान आणि कल्पकता अनंत आहे. यामुळे पुढच्या अनंत काळच्या अब्जावधी वर्षांमध्ये देखील आपल्याला कंटाळा येणार नाही.